नमस्कार. उपासना कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व श्रोत्यांचे मी हार्दिक स्वागत करीत आहे. परमेश्वराच्या महान कृपेने ही वेळ आम्हाला लाभलेली आहे आणि अवश्य आहे की आम्ही ह्या संधीचा ह्या वेळेचा फायदा घ्यावा. आमच्या जीवनात अनेक अशा गोष्टी आहेत श्रोत्यांनो की ज्या आम्हाला महत्वाच्या वाटतात आणि त्या गोष्टी करण्यासाठी आम्ही वाटेल तितका वेळ देतो, वाटेल तितकी शक्ती खर्च करतो आणि आमची हीच इच्छा असते की आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सफलता प्राप्त व्हावी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आमचा फायदा व्हावा. परंतु श्रोत्यांनो, जीवनामध्ये नेहमीच असं घडत नाही. कित्येकदा आम्हाला निराशा प्राप्त होते, असफलता प्राप्त होते, परंतु आम्हाला हिंमत ठेवायची आहे. हे सर्व काही करीत असताना आम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान परमेश्वराला असायला हवे, कारण परमेश्वरच आहे जो आमच्या जीवनामध्ये सर्व काही पुरवतो, जो आमच्या जीवनामध्ये सर्व काही करतो. पुष्कदा आम्ही देवाला विसरून जातो, देवापासून दूर जातो आणि सर्व काही स्वतःहून करण्याचा प्रयत्न करतो. परंतु जेव्हा संकट येतात, जेव्हा आम्ही आजारी होतो, दुःख येतात, तेव्हा आम्हाला कळतं की आम्ही स्वतःहून जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. आज जे आपण उपासना कार्यक्रमात भाग घेत आहात, देवाचं वचन ऐकण्याकरिता उत्सुक झालेले आहात, त्या आपणाला मी हे सांगू इच्छिते की आपले जीवन परमेश्वराच्या हातात द्या आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार आपले जीवन व्यतीत करा. ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. आजच्या अध्ययनाकडे वळण्यापूर्वी सर्वप्रथम ऐकूया हे एक मधुर गीत. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तू जो स्वर्ग सिंहासनावर विराजमान आहेस, तू जो समर्थ आहेस, पवित्र आहेस, पराक्रमी आणि थोर परमेश्वर आहेस, त्या तुझे स्तवन करीत आम्ही तुझ्या अंगणात प्रवेश करीत आहोत. तुझ्या नावाची स्तुती असो प्रभू, कारण आमच्यासारख्या तुच्छ लोकांवर तू कृपा केलेली आहेस, तू आमच्यावर प्रेम केलेला आहेस. कित्येकदा प्रभू आम्ही तुला विसरून जातो, तुला आम्ही दुखवतो, तुझ्यापासून दूर जातो, आम्ही तुझ्याशी विश्वासयोग्य राहत नाही. परंतु तरीसुद्धा तू आमची प्रार्थना ऐकतोस, आमची मदत करतोस. तुझ्या नावाची स्तुती असो, तुझ्या नावाला गौरव असो. आज पवित्र प्रभू तू आम्हातील प्रत्येकाला स्पर्श कर. जे लोक आजारी आहेत, ज्यांना विकार आहेत, भयंकर अशा वेदनांनी जे तळमळत आहेत, त्यांना तू स्पर्श कर आणि आरोग्य दे. जे लोक निराश आहेत, दुःखी आहेत प्रभू, त्यांची निराशा दूर कर. प्रत्येक कुटुंबाची, प्रत्येक व्यक्तीची स्थिती तुला ठाऊक आहे. ते लोक कोणत्या प्रकारचं जीवन जगत आहेत हे तुला ठाऊक आहे. आज तू त्यांच्याशी बोल, त्यांच्या कठोर हृदयांना तू आज नरम कर आणि आपल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तू त्यांचे जीवन परिवर्तित कर. प्रभू ही संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. आम्हाला तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे, तुझ्या सहाय्याची गरज आहे. तू आम्हाला मार्गदर्शन पुरेव. पवित्र प्रभू तू आमच्याशी बोल. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये मागितली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 11व्या अध्यायाच्या 18 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे. आज 19व्या वचनापासून पुढे आम्ही अध्ययन चालू ठेवणार आहोत. आम्ही पाहिलं श्रोत्यांनो की महासंकटाच्या काळातून मंडळी जाणार नाही, परंतु तेव्हा मंडळी वर उचलल्या घेतलेली असेल. ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या सोबत त्या ठिकाणी स्वर्गामध्ये आनंदात असेल आणि जेव्हा आम्ही पुन्हा मंडळीला पाहतो तेव्हा ते आम्हाला नव्या एरुश्लेमेत दिसते. 11:19 वचन पहा. तेव्हा देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले, त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दृष्टीस पडला आणि विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट झाले, भूमी कंप झाला व मोठ्या गारांची वृष्टीही झाली. जेव्हा देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले तेव्हा त्याच्या मंदिरात कराराचा कोश दृष्टीस पडला. आम्हाला निश्चितपणे सांगण्यात आलेले आहे की तेथे मंदिर नाही, येथे स्वर्गात मंदिर आहे. अर्थात जेव्हा मंडळी स्वर्गात असेल ह्या पृथ्वीवर मंदिर असणार नाही. जे मंदिर मोशेने बनवले होते ते स्वर्गातील मंदिराच्या नमुन्याप्रमाणे होते व स्वर्गातील देवाचे मंदिर उघडे होते. ह्याचाच अर्थ देव आता इस्रायलांना हाताळीत आहे. उघडे होते हे शब्द उपासना व देवाजवळ पोहोचणे हे दर्शवितात. हे सर्व इस्रायलकडे निर्देश करतात, कारण मंडळीजवळ मंदिर नाही. पृथ्वीवर मंदिराची मोजणी आणि स्वर्गात मंदिराचे उघडणे ह्या भागात इस्रायलांचे महत्व स्पष्ट केले गेले आहे. पुढचा अध्याय ह्याला पूरक असेल. वचन आम्हाला सांगतं की त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दृष्टीस पडला हे स्मरण करून देते की आम्ही करार करणाऱ्या व करार पाळणाऱ्या देवाविषयी पाहत आहोत. त्याने इस्रायलशी जो करार केला तो पाळणार आहे व ह्यावेळी तो त्यांच्यासोबत एक नवीन करार करणार आहे. म्हणजेच दगडाच्या पाट्यांऐवजी त्यांच्या हृदयावर नियम लिहिण्यात येतील. इर्मियाचे पुस्तक 31:31-34 वचने आम्हाला सांगतात. परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करेन. परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यास मिसर देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हायचा नाही. मी त्याचबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडिला. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा, मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, मी ते त्यांच्या हृदय पटलावर लिहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. परमेश्वर म्हणतो, यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यास कोणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाही, कारण लहानापासून थोरांपर्यंत ते सर्व मला ओळखतील. मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. तसेच श्रोत्यांनो, इब्री लोकास पत्र 8:8-13 वचने आम्हाला सांगतात. लोकांना दोष लावून तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करेन. मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले. त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार असणार नाही, कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाहीत आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असे प्रभू म्हणतो. कारण परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा, मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन आणि मी त्यांना देव असा होईन आणि ते मला माझे लोक असे होतील. तेव्हा परमेश्वराला ओळखा असे प्रत्येक जण आपल्या सहनागरिकाला आणि प्रत्येक जण आपल्या बंधूला शिकविणार नाही, कारण त्यातील लहानपणापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. कारण मी त्यांच्या अनितीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईल आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही. त्याने नवा असे म्हटल्याने पहिल्या कराराला जुना असे ठरविले आहे आणि जे जुने व जीर्ण होत आहे ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे. श्रोत्यांनो, विजांचे चमकणे गर्जना व मेघांचे गडगडाट, भूमिकंप, मोठ्या गारांची वृष्टी, हे जे आपण 11:19 वचनामध्ये वाचले, हे सर्व न्याय अद्याप यायचं आहे हे आम्हाला सांगते. आता आपण 12:10 वळत आहोत. प्रगटीकरणाचे पुस्तक 12 ह्याचा विषय आहे, महासंकट काळात कार्य करणाऱ्या 7 प्रमुख व्यक्तिरेखा. या अध्यात सैतानाला स्वर्गातून पृथ्वीवर टाकण्यात आल्यानंतर इस्रायल आणि सैतान यांच्यातील शेवटच्या लढ्याचे वर्णन केल्या गेले आहे. 7 कर्णा वाजल्यानंतर ज्या 7 व्यक्ती महत्वाचे कार्य करणार आहेत त्यांचा परिचय आपल्याला या अध्यात होतो. 12:13 ह्या विषयी आम्हाला सांगतात. श्रोत्यानो, 7 कर्णा हा आपल्याला महासंकट काळ या सहस्त्रकाच्या टोकाशी सार्वकालिकत्वाकडे नेतो. 12 हा या अंतर क्रोधाच्या 7 वाट्या पृथ्वीवर ओतण्यात येणार आहेत त्यासंबंधी व बाबिलोनच्या व्यापारी व धार्मिक नाशासंबंधी सांगतो. इस्रायल राष्ट्राचे महत्व या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. या आधीच्या अध्यायात पृथ्वीवर मंदिराचे माप घेणे व स्वर्गात मंदिर उघडण्याच्या संदर्भात सांगितलेले आहे. 11 शेवटचे वचन ही खरी तर 12 सुरुवात आहे आणि त्याविषयी आपण आताच पाहिलेले आहे. या अध्यायातील 7 व्यक्तिरेखा या 7 व्यक्तींचे प्रतिनिधित्व करतात. मानवी आणि अतिमानवी, दैहिक आणि आत्मिक, राज्य करणारे व राष्ट्रीय या संदर्भात या व्यक्तिरेखा आहेत. प्रगटीकरणाचे पुस्तक योग्य रीतीने समजण्यासाठी या व्यक्तिरेखा योग्य रीतीने समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आता आपण पाहणार आहोत श्रोत्यानो, स्त्री म्हणजे इस्रायल. या व्यक्तिरेखांमधील पहिली व्यक्तिरेखा ही स्त्रीची आहे आणि या व्यक्तिरेखेसभोवती प्रगटीकरणाचे पुस्तक फिरते. ही एक अत्यंत महत्वाची व्यक्तिरेखा आहे. या व्यक्तिरेखेला ओळखणे यावरच प्रगटीकरणाचे पुस्तक समजणे अवलंबून आहे. प्रगटीकरणाचे पुस्तक समजण्याची ही गुरु किल्ली आहे. आता आपण 12:1 पहिली 2 वचने वाचूया. प्रगटीकरणाचे पुस्तक 12 आणि पहिली 2 वचने. नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले, ते हे, एक स्त्री दिसली, ती सूर्य तेज पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती. श्रोत्यानो, येथे महत्वाचा मुद्दा ही स्त्री कोण असावी या संबंधाने आहे. काही लोकांच्या मते ती कुमारी मरिया आहे. काही लोकांच्या मते ही स्त्री म्हणजे एक जागतिक मंडळी आहे. निरनिराळे जे खोटे धर्म संप्रदाय आहेत किंवा निरनिराळ्या उपासना पद्धती आहेत त्या प्रस्थापित करणाऱ्या अनेक स्त्रियांनाही या व्यक्तिरेखेत स्वतःला पाहण्याचा मोह आवरला नाही आणि काही व्यक्तींनी अशा प्रकारचा दावा केलेला आहे आणि ह्यावर आपला हक्क सांगितलेला आहे. स्वतःला 12 स्त्री समजणाऱ्या अनेक स्त्रिया होऊन गेल्यात, पण त्या ही स्त्री नव्हत्या. या स्त्रीला ओळखण्याची चिन्हे म्हणजे सूर्य, चंद्र आणि तारे आहेत आणि योसेफाने स्वप्न पाहिल्याप्रमाणे हे इस्रायलाचे निर्देशक आहेत. उत्पत्तीचे पुस्तक 37:9-10 आम्हाला सांगतात. उत्पत्तीचे पुस्तक 37:9-10 पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले, तेही त्याने आपल्या भावास सांगितले. तो म्हणाला, पहा, मला आणखी एक स्वप्न पडले, ते असे की सूर्य, चंद्र व 11 तारे यांनी मला नमन केले. त्याने हे आपल्या बापास व भावास सांगितले तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, हे कसले स्वप्न तुला पडले? काय मी, तुझी आई व तुझे भाऊ हे भूमीपर्यंत लावून तुला नमन करण्यास तूच पुढे येणार? श्रोत्यानो, वृद्ध याकोबाने सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांचा संदर्भ तो स्वतः राहील व योसेफाच्या भावांशी जोडला आणि योसेफाने सांगितल्याप्रमाणे घडून आले, जरी ही वेळ येऊपर्यंत राहील मृत्यू पावली होती. ही स्त्री जी ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते ती स्वर्गातील चिन्ह आहे. जरी तिचे कार्य या पृथ्वीवर आहे, हे तिचे कार्य इस्रायला संदर्भात आहे, कारण इस्रायलाने ख्रिस्ताला जन्म दिला, तो पुरुष संतान आहे. ख्रिस्त जयंतीच्या वेळी आपण यशयाचे पुस्तक 9 अध्याय आणि 6 वचन आणि ख्रिस्त जन्माशी संबंधित इतर वचनांचा वापर करतो. हे वचन ख्रिस्त जन्माशी संबंधित आहे पण आपल्याशी नाही, परंतु ते इस्रायल राष्ट्राशी संबंधित आहे. यशयाचे पुस्तक 9 अध्याय आणि 6 वचन आम्हाला सांगतं, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. यशया आम्हासाठी म्हणतो तेव्हा तो कोणाविषयी बोलतो? मंडळीच्या संदर्भात का? नाही, तो इस्रायला संबंधाने बोलतो. आणि तो तारणाऱ्याच्या संदर्भात बोलत नाही, तर अधिपती, राज्य करणारा, राजा ह्याच्या संदर्भात बोलतो, जो येणार आहे व जो इस्रायलवर राज्य करणार आहे. वचन आम्हाला सांगतं की कारण आम्हासाठी बाळ दिला आहे, आम्हासाठी पुत्र दिला आहे. श्रोत्यानो, हे अद्भुत आहे. बाळ म्हणून तो मानवी देह धारण करून आला आणि पुत्र म्हणून तो सर्व काळासाठी दिलेला आहे. वचन आम्हाला सांगतं की त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. येथे आम्ही तारणाऱ्याच्या संदर्भात बोलत नाही, तर जो राजा म्हणून येणार आहे त्याच्या संदर्भात बोलत आहोत. आणि हे प्रगटीकरणाच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे घडून येईल. वचन आम्हाला सांगतं की त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. तो आल्याशिवाय कोणत्याही प्रकारे शांती ह्या जगामध्ये प्रस्थापित होणार नाही. जेव्हा या जगाचे अधिपती म्हणतात की शांती आहे, निर्भय आहे, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा नाश होतो आणि ते निभावणारच नाहीत. जेव्हा पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा एक मोठी शांती परिषद भरवली गेली, पण तिचे बहुतेक सभासद घरी पोहोचण्यापूर्वीच मारले गेले. तेव्हा मनुष्य शांती संबंधी बोलतात तेव्हा त्यांचे बोलणे निरर्थक असते. मनुष्य चुकीच्या दिशेने शांतीसाठी प्रयत्न करतात. मनुष्याच्या अंतकरणातच वाईट गोष्टी आहेत आणि श्रोत्यांनो, केवळ प्रभू येशू ख्रिस्तच शांती देऊ शकतो. वचन सांगतं की आम्हासाठी बाळ जन्मला आहे. यशया असे इस्रायला संबंधाने बोलतो आणि तीच प्रतिमा योहानाने प्रगटीकरणात घेतली आहे. इब्री लोकासपत्र ह्याचा लेखक म्हणतो, कारण आपला प्रभू यहुदी वंशातून उद्भवला. पॉल रोमकरासपत्र 9 अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये सांगतो, रोमकरासपत्र 9 अध्याय 4 आणि 5 वचन, ते इस्रायली आहेत, दत्तकपणा, ईश्वरी तेज, करार मदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचनही त्यांचे आहेत, महान पूर्वजही त्यांचे आहेत, व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे, तो सर्वांवर असून युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन. पॉल ह्या ठिकाणी इस्रायला संबंधाने बोलतो. विहिरीवर त्या स्त्रीने येशूला यहुदी असे संबोधले तेव्हा तिने येशूला बरोबर ओळखले होते. योहान कृषुभर्तमान 4 अध्याय आणि 9 वचन पहा. योहान कृषुभर्तमान 4 अध्याय 9 वचन, तेव्हा ती शमरोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शमरोनी स्त्रीजवळ प्यावयाला पाणी मागता हे कसे? मिखाचे पुस्तक 5 अध्याय 2 आणि 3 वचने आम्हाला पुढे ह्याविषयी सांगतात. मिखाचे पुस्तक 5 अध्याय 2 आणि 3 वचने, हे बेथलेम एफ्राता, यहुदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलाचा शास्ता होईल, त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादिकाळापासून आहे, यास तो वेणा देणारी प्रसवे तोवर देव त्यास परक्यांच्या अधीन करील, मग त्याचे अवशिष्ट बांधव इस्रायलाच्या वंशाच्यासह परत येतील. तो बेथलेमात जन्माला हे खरे, पण श्रोत्यानो, तो सनातन आहे. वचन सांगतं की प्रसूती वेदना ही इस्रायलासाठी वापरलेली प्रतिमा आहे. यशयाचे पुस्तक 66 अध्याय 7 आणि 8 वचने पहा काय सांगतात. यशयाचे पुस्तक 66 अध्याय 7 आणि 8 वचने, वेणा येण्यापूर्वीच ती प्रसूत झाली, वेदना होण्यापूर्वीच तिला पुत्र झाला. अशी गोष्ट कोणी कधी ऐकली काय? अशी गोष्ट कोणी पाहिली काय? देश एका दिवसात जन्म पावतो काय? राष्ट्र एका क्षणात जन्मास येते काय? परंतु सियोनेने वेणा दिल्या, ती आपली मुले प्रसवली. ख्रिस्ताच्या जन्मानंतर इस्रायलाला कठीण प्रसंगातून जावे लागले. वचन सांगतं की तिला वेदना होण्यापूर्वीच तिने पुरुष संतानाला जन्म दिला, म्हणजे ख्रिस्ताला. म्हणून इस्रायल राष्ट्र ही ती स्त्री आहे. कोणीही स्त्री, अगदी कुमारी मरिया देखील या अध्यायातील स्त्रीच्या प्रतिमेत बसत नाही, जागतिक मंडळी देखील नाही. येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून इस्रायलने खूप कष्ट सोसलेले आहेत, किंवा त्या आधीपासून म्हटले तरी चालेल, कारण सैतानाला माहीत होते की याच राष्ट्रातून येशू ख्रिस्त जन्माला येणार आहे. आता आपण अग्निवर्ण अजगर किंवा सैतान ह्याविषयी पाहणार आहोत. ही दुसरी व्यक्तिरेखा आहे. ही दुसरी व्यक्तिरेखा अग्निवर्ण सर्पाची आहे. ही व्यक्तिरेखा 12 अध्यायाच्या 3 आणि 4 वचनांमध्ये दिलेली आहे. ही वचने आता आपण वाचूया. 12 अध्याय 3 आणि 4 वचने. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले, ते हे, पहा एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती, आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील तारांपैकी 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला होता. श्रोत्यानो, स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले. लक्षात घ्या की ही सर्व चिन्हे आहेत. त्यांचा आम्ही शब्दशः अर्थ घ्यायला नको. लाल अजगर किंवा अग्निवर्ण अजगर हा सैतान आहे हे 9 वचनात स्पष्टपणे दाखवले आहे. 9 वचन सांगतं, मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकविणारा जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे, तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याबरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आले. यावरून कोणतेही तर्क वितर्क न करता आम्ही ही व्यक्तिरेखा ओळखू शकतो. या दुसऱ्या चिन्हात सर्व आवरणे काढून सैतानाचे खरे स्वरूप दाखविण्यात आलेले आहे. पहिली गोष्ट जी आम्हाला दिसते की त्याला मोठा म्हटले आहे, कारण त्याच्याजवळ भरपूर शक्ती आहे. तो जगातील राष्ट्रांवर सत्ता चालवितो, आणि ही सर्व राष्ट्रे प्रभू येशूला दाखवून त्याने म्हटले होते. मत्तै कृषुभवर्तमान 4:8-9 वचनांमध्ये, मला नमन करशील तर मी ही तुला देईन. जगाचे राज्य त्याचे आहे, आणि तो त्यावर सत्ता चालवितो. नंतर श्रोत्यानो, दुसरी गोष्ट जी आम्हाला पाहायला मिळते ती ही की त्याला लाल किंवा अग्निवर्ण असे म्हटले आहे, कारण तो पूर्वीपासूनच खुनी आहे. मनुष्याच्या जीवनाशी त्याला काही सोयीसुतक नाही. आज जगात दारूने इतकी माणसे मरतात, तरी मनुष्य दारू पितात, कारण त्यामागे सैतानाचे कार्य आहे. आज लोक अगदी सर्रा स्वतंत्रपणे पाप करीत आहेत, कारण त्यामागे सुद्धा सैतानाचा हात आहे. तिसरी गोष्ट जी आम्हाला दिसते की त्याला अजगर म्हटले आहे, कारण श्रोत्यानो, खुनशीपणा हा सैतानाचा गुणधर्म आहे. त्याला लुसिफर म्हणून निर्माण करण्यात आले होते. तो प्रभात पुत्र होता. एझकेलचे पुस्तक 28:12-19 वचनांमध्ये ह्याविषयी आम्हाला सांगण्यात आलेले आहे. एझकेलचे पुस्तक 28:12-19 वचने. ही वचने आपण आपणाजवळ जर जुना करार आहे तर अवश्य वाचू शकता. पण आता श्रोत्यानो, पतनाची गर्ता आणि दुष्टपणाचे सार आहे. देवाच्या सर्व निर्मितीत तो भयंकर आहे, आणि देवाच्या लेकरांचा तो वैरी आहे. 13 अध्यायातील श्वापद हे अजगरास समान आहे, कारण पुन्हा सावरलेली रोमन सत्ता आणि ख्रिस्तविरोधी हे सैतानाच्या ताब्यात आहेत. हेरोद आणि पिलाताच्या साह्याने रोमने स्त्रीच्या पुरुष संतानाचा नाश करण्याचा प्रयत्न केला होता. 7 डोकी हे ज्ञानाची परिपूर्णता दर्शवितात, जे सैतानाच्या निर्मितीचे गुण वैशिष्ट्य आहे. तो मूळ पाखर घालणारा करूब होता. एझकेलचे पुस्तक 28:12 वचन ह्याविषयी आम्हाला सांगतं. तो मूळचा कसा होता हे सांगितले आहे, ज्ञानपूर्ण व सर्वांग सुंदर. हे वचन जगातील लोकांच्या सैतानाबद्दल ज्या 2 चुकीच्या कल्पना आहेत त्या उघड करते. आपल्याला वाटतं की सैतान घाणेरडा आहे, परंतु वचन आम्हाला सांगतं की तो सौंदर्याने परिपूर्ण आहे. कधीकधी शिंगे असलेला, चिकटलेले पाय व शेपटी असलेला असा सैतान दाखविण्यात येतो, असे त्याचे चित्र काढण्यात येते. पण वचनात आम्हाला सांगितले आहे की तो सर्वांग सुंदर आहे. सुंदरच नाही तर तो ज्ञानानेही परिपूर्ण आहे. मनुष्याची आणि सैतानाची कधीच बरोबरी होऊ शकत नाही. आम्ही आमच्या शक्तीने त्याच्या समोर उभे राहिलो तर तो सहज आम्हाला हरू शकतो, तो सहज आम्हाला पाडू शकतो. 10 शिंगे हे रोमन साम्राज्याचे शेवटचे विभाजन दर्शविते, जे सैतानाच्या अधिसत्तेत आहे आणि संपूर्ण जगावर साम्राज्य प्रस्थापित करण्याचा सैतानाचा हा प्रयत्न आहे. मुगुट हे शिंगावर आहेत, डोक्यावर नाहीत, आणि त्यांना सैतानाकडून सामर्थ्य पुरविल्या जाते. मुगुट हे राज्याधिकार व सत्तेचे निदर्शक आहे. नंतर वचन आम्हाला सांगतं की ताऱ्यांचा एक तृतीयांश हे श्रोत्यानो स्वर्गात घडलेल्या मोठ्या बंडाचे निदर्शक आहे. जेव्हा एक तृतीयांश देवदूतांनी देवाविरुद्ध बंड करून सैतानाला अनुसरले व स्वतःचा नाश करून घेतला, त्याविषयी हे वचन आम्हाला सांगते. दानिएलाचे पुस्तक 8:10 ह्याचे वर्णन आहे. दानिएलाचे पुस्तक 8:10 त्याची वृत्ती आकाश गणापर्यंत होऊन त्या गणापैकी व त्या ताऱ्यांपैकी काहींना त्याने जमिनीवर पाडून तुडविले. अजगर सुरुवातीपासूनच मानव पुत्राचा द्वेष करतो, कारण हे पहिल्यापासूनच ठरलेले आहे की मानव पुत्र सैतानाला उघड करून त्याचा नाश करेल, आणि मानव पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. श्रोत्यानो अद्यापही हे युद्ध सुरू आहे. जरी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर पापावर आणि मृत्यूवर विजय मिळवला, तरी शेवटला विजय हा नंतर प्रभू येशू ख्रिस्ताला मिळणार आहे, आणि तो विजय तेव्हा होईल जेव्हा संपूर्ण सृष्टीचा न्याय होईल. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव आणि ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं तर आता इथेच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.